ಕುನಿಜಲ ದೀಖ ರೂಪ ನಿಜ ಪಾವ ತದಪಿ ಹೃದಯ ಸಂತೋಷನ್ ಆವಾ ಪರಕತ ಅಧರ ಕೋಪ ಮನ ಮಾಹಿ ಸಪದಿ ಚಲೆ ಕಮಲಾ ಪತಿ ಪಾಹಿ ದೇಹಂ ಶ್ರಾಪಕಿ ಮರಿ ಹಂ ಜಾಯಿ ಜಗತ್ ಮೋರಿ ಉಪಹಾಸ ಕರಾಯಿ ಬೀಚಹಿ ಪಂಥ ಮಿಲೆ ದನುಜಾರಿ ಸಂಗರಮಾ ಸೋಯಿ ರಾಜಕುಮಾರಿ ಬೋಲೆ ಮಧುರ ಬಚನ ಸುರ ಸಾಯಿ ಮುನಿ ಕಹ ಚಲೆ ವಿಕಲ ಕೀ ನಾಯಿ ಸುನತ ಬಚನ ಉಪಜಾ ಅತಿ ಕ್ರೋಧ ಮಾಯಾ ಬಸನ ರಹ ಮನ ಬೋಧ ಪರದಂ ಪದಾತ ಕಹು ನಹಿ ದೇಸಿ ತುಮರೆ ಇರಿಷಾ ಕಪಟ ವಿಶೇಷಿ ಮಥತ ಸಿಂಧು ರುದ್ರಹಿ ಬೌರಾಯಹು ಸುರನ ಪ್ರೇರಿ ವಿಷ ಪಾನ ಕರಾಯಹು ಅಸುರ ಸುರಾ ವಿಷ ಶಂಕರ ಹಿ ಆಪುರ ಮಾಮನಿ ಚಾರು ಸಾರಥ ಸಾಧಕ ಕುಟಿಲ ತುಮೆ ಸದಾ ಕಪಟ ವ್ಯವಹಾರ ಏಕು ಸತೀಶ ಪರಮ ಸ್ವತಂತ್ರ ನ ಸಿರ ಪರ ಕೋಯಿ ಭಾವಯಿ ಮನಹಿ ಕರಹು ತುಮ ಸೋಯಿ ಭಲಹಿ ಮಂದ ಮಂದಹಿ ಭಲ ಕರಹು ವಿಷಮಯ ಹರಸ ನಹಿ ಅಕಚು ಧರಹು ದಹಕಿ ದಹಕಿ ಪರಿಚಯು ಸಬ ಕಾಹು ಅತಿ ಅಸಂಕ್ರಮನ ಸದಾ ಉಚಾಹು ಕರಮ ಶುಭಾಶುಭ ತುಮಹಿ ನ ಬಾಧಾ ಅವಲಗಿ ತುಮಹಿ ನ ಕಾಹು ಸಾಧಾ ಭಲೆ ಭವನ ಅವ ಪಾಯನ ದೀನ್ಹ ಪಾವಹುಗೆ ಫಲ ಆಪನ ಕೀನ್ಹ ಪಂಚಹು ಮೋಹಿ ಜವನಿ ಧರಿ ದೇಹ ಸೋಯಿತನು ಧರಹು ಶ್ರಾಪ ಮಮ ಏಹ ಕಪಿಯಾ ಕೃತಿ ತುಮ ಕೀನ್ಹಿ ಅಮಾರಿ ಕರಿಹಿ ಕೀಸ ಸಹಾಯ ತುಮಾರಿ ಮಮ ಅಪಕಾರ ಕೀನ್ಹ ತುಮ ಭಾರಿ ನಾರಿ ಬಿರಹ ತುಮ ಹೋಬ ದುಖಾರಿ ಶ್ರಾಪ ಶೀಶ ಧರಿ ಹರಸಿಹಿಯ ಪ್ರಭು ಬಹು ವಿನತಿ ಕೀನ್ಹಿ ನಿಜ ಮಾಯಾ ಕೈ ಪ್ರಬಲತಾ ಕರಸಿ ಕಿಪಾ ನಿಧಿ ಲೀನ್ ಕೇಶ ಸತೀಶ ಜಬ ಹರಿ ಮಾಯಾ ದೂರಿ ನಿವಾರಿ ನಹಿ ತಹ ರಮಾನ ರಾಜಕುಮಾರಿ ತಬ ಮುನಿ ಅತಿ ಸಧೀತ ಹರಿ ಚರಣ ಗಹೆ ಪಾಹಿ ಪ್ರಣತಾರತಿ ಅರಣ ಮಿಶ್ರಾ ಹೋ ಮಮ ಶ್ರಾಪ ಕಿಪಾಲ ಮಮ ಇಚ್ಛಾ ಕಹ ದೀನ ದಯಾಲ ಮೈ ದುರ್ಬಚನ ಕಹೆ ಬಹು ತೇರೆ ತಹ ಮುನಿ ಪಾಪ ಮಿಟಿಹಿ ಕಿಮಿ ಮೇರೆ ಜಪಹು ಜಾಯ ಶಂಕರ ಸತನಾಮಾ ಓ ಇ ಹೃದಯ ಸುರತ ವಿಶ್ರಾಮ ಕೋ ನಹಿ ಶಿವ ಸಮಾನ ಪ್ರಿಯ ಮೋರೆ ಅತಿ ಪರತೀಕಿ ತಜಹು ಚನಿ ಭೋರೆ ಜಹಿ ಪರ ಕಿಪಾ ನ ಕರಹಿ ಪುರಾರಿ ಸೋ ನ ಪಾವ ಮುನಿ ಭಗತಿ ಹಮಾರಿ ಅಸ ಪುರ ಧರಿ ಮಹಿ ಬಿಚರಹು ಜಾಯಿ ಅಬನ ತುಮಹಿ ಮಾಯಾ ನಿಯರಾಯಿ ಬಹು ವಿಧಿ ಮುನಿಹಿ ಪ್ರಬೋಧಿ ಪ್ರಭು ತಬ ಭಯ ಅಂತರಧಾನ ಸತ್ಯ ಲೋಕ ನಾರದ ಚಲೆ ಕರತ ರಾಮ ಗುಣಗಾನ್ ಕೇಶೋತೀಶ ಹರಗನ ಮುನಿ ಜಾತ ಪಥ ದೇಖಿ ಬಿಗತ ಮೋಹ ಮನ ಹರಸ ವಿಶೇಷಿ ಅತಿ ಸಭೀತ ನಾರದ ಪಹಿ ಆಯೆ ಗಹಿ ಪದ ಆರತ ಬಚನ ಸುನಾಯೆ ಹರಗನ ಹಮನ ಪಿಪ್ರ ಮುನಿ ರಾಯ ಬಡ ಅಪರಾಧ ಕೀನ ಫಲ ಪಾಯ ಶಾಪ ಅನುಗ್ರಹ ಕರಹು ಕಿಪಾಲ ಬೋಲೆ ನಾರದ ದೀನ ದಯಾಲ ನಿಶ್ಚರ ಜಾಯಿ ಹೋಹು ತುಮ ದೋವು ವೈಭವ ವಿಪುಲ ತೇಜ ಬಲ ಹೋವು ಭುಜ ಬಲ ವಿಶ್ವಜಿ ತಬ ತುಮ ಜಯ್ಯಾ ಧರ್ಯಹಿ ವಿಷ್ಣು ಮನುಜ ತನು ತಯ್ಯಾ ಸಮರ ಮರನ ಹರಿಹಾಸ ತುಮಾರಾ ಹೋಯ್ಯಹು ಮುಗುತನ ಪುನಿ ಸಂಸಾರ ಚಲೆ ಜುಗಲ ಮುನಿ ಪದ ಸಿರ ನಾಯಿ ಭಯ ನಿಶಾಚರ ಕಾಲಹಿ ಪಾಯಿ ಏಕ ಕಲಪ ಅಹಿ ಹೇತು ಪ್ರಭು ಲೀನ ಮನುಜ ಅವತಾರ ಸುರ ರಂಜನ ಸಜ್ಜನ ಸುಖದ ಹರಿಭಂಜನ ಭುವಿಭಾರ 139 ಕಹಿ ವಿಧಿ ಜನಮ ಕರಮ ಹರಿ ಕೇರೆ ಸುಂದರ ಸುಖದ ವಿಚಿತ್ರ ಘನೇರೆ ಕಲಪ ಕಲಪ ಪ್ರತಿ ಪ್ರಭು ಅವತರಹಿ ಚಾರು ಚರಿತ ನಾನಾ ವಿಧಿ ಕರಹಿ ತಬ ತಬ ಕಥಾ ಮುನಿ ಸನ ಗಾಯಿ ಪರಮ ಪುನಿ ತಪ ಬಂಧ ಬನಾಯಿ ವಿವಿಧ ಪ್ರಸಂಗ ಅನೂಪ ಬಖಾನೆ ಕರಹಿನ ಸುನಿ ಆಚರ ಜುಸಯಾನೆ ಹರಿ ಅನಂತ ಹರಿ ಕಥಾ ಅನಂತ ಕಹಿ ಸುನಹಿ ಬಹು ವಿಧಿ ಸಬ ಸಂತ ರಾಮಚಂದ್ರ ಕೆ ಚರಿತ ಸುಭಾಯೆ ಕಲ್ಪ ಕೋಟಿ ಲಗಿ ಜಾಹಿನ ಗಾಯೆ ಯಹ ಪ್ರಸಂಗ ಮೈ ಕಹಾ ಭವಾನಿ ಹರಿ ಮಾಯಾ ಮೋಹಿ ಮುನಿ ಜ್ಞಾನಿ ಪ್ರಭು ಕೌತುಕಿ ಪ್ರಣತ ಹಿತಕಾರಿ ಸೇವತ ಸುಲಭ ಸಕಲ ದುಃಖ ಹಾರಿ ಸುರ ನರ ಮುನಿ ಕೌ ನಾಹಿ ಜಹಿನ ಮೋಹ ಮಾಯಾ ಪ್ರಬಲ ಅಸ ವಿಚಾರಿ ಮನ ಮಾಹಿ ಭಜಿಯ ಮಹಾ ಮಾಯಾಪತಿ 140 ಅಪರ ಹೇತು ಸುನು ಶೈಲ ಕುಮಾರಿ ಕಹಮು ವಿಚಿತ್ರ ಕಥಾ ವಿಸ್ತಾರಿ ಜಯ ಕಾರಣ ಅಜ ಅಗುಣ ಅರೂಪ ಬ್ರಹ್ಮ ಭಯವು ಕೌಶಲ ಪುರ ಭೂಪ ಜೋ ಪ್ರಭು ವಿಪಿನ ಫಿರತ ತುಮ ದೇಖಾ ಬಂಧು ಸಮೇತ ಧರೆ ಮುನಿ ಬೇಸ ಜಾಸು ಚರಿತ ಅವಲೋಕಿ ಭವಾನಿ ಸತೀ ಶರೀರ ರಹಿ ಬೌರಾನಿ ಅಜಹುನ ಛಾಯಾ ಮಿಟತಿ ತುಮಾರಿ ತಾಸು ಚರಿತ ಸುನು ಭ್ರಮರುಜಹಾರಿ ಲೀಲಾ ಕೀನಿ ಜೊತೆ ಅವತಾರ ಸೋ ಸಬ ಕಹಿ ಅಮುಮತಿ ಅನುಸಾರ भरे गाज सुन शंकर बानी सकुच छपेम उमा मुसुकानी लगे बहुरी बरने वृष के तू सो अवतार भजव जही है तू सो मैं तुम सन कहूं सबू सुन मुनि समन लाई राम कथा कलिमल हरनी मंगल करनी सुहाय 141 स्वायंभू मनु अरुसत रूपा चिन्हते भय नर सृष्टि अनुपा दंपति धर्म आचरण नीका अजहू गाव श्रुति जिन्ह कैलीका नित उत्तान पाद सुत तासु ध्रुव हरि भगत भयउ सुत जासु लघु सुत नाम प्रिय प्रतताही वेद पुराण प्रशंस ही जाही देवभूति पुनितासु कुमारी जो मुनि कर्दम कै प्रिय नारी आदि देव प्रभु दीन दयाला जठर धरे उजहि कपिल कृपाला सांख्य शास्त्र चिन्ह प्रगट बखाना तत्व विचार निपुण भगवाना तेहि मनुराज कीन बहु काला प्रभु आयस सब विधि प्रतिपाला ओ इन विषय विराग भवन बसत भाचौ तपन हृदय बहुत दुख लाग जन्म गय हरि भगति बिनु 142 बर बस राज सुतहि तब दीना नारी समेत गवन बन कीना तीरथ बर नैमिष विख्याता अति पुनीत साधक सिद्धिदाता वसहि तहा मुनि सिद्ध समाजा तहि हरसि चले मनु राजा पंथ जात सो हहि मति धीरा ज्ञान भगति जनु धरे शरीरा पहुँचे जाई धेनु मति तीरा हरसि नहाने निर्मल नीरा आए मिलन सिद्ध मुनि ज्ञानी धर्म धुरंधर निपरिषि जानी जह तह तीरथ रहे सुहाए मुनि सकल सादर करवाए किस शरीर मुनि पट परिधाना सत समाज नित सुनहि पुराना द्वादश अक्षर मंत्र पुनि जपहि सहित अनुराग वासुदेव पद पंकरु है दंपति मन अति लाग 143 करहि हार साक फल कंदा सुमिरहि ब्रह्म सच्चिदानंदा पुनि हरि हेतु करन तप लागे बारी अधार मूल फल त्यागे पूरा अभिलाष निरंतर ओई देखिय नयन परम प्रभु सोई अगुण अखंड अनंत अनादि जेहि चिंतहि परमारथ बादी नेति नेति जहि वेद निरूपा निजानंद निरूपाधि अनुपा शंभु विरंचि विष्णु भगवाना उपजहि जासु अंश ते नाना ऐसे उपभु सेवक बस ऐ भगत हेतु लीला तनु गई जो यह वचन सत्य श्रुति भाषा तो हमार पूज ही अभिलाषा कही विधि बीते बरस सट सहस बारी आहार संबत सप्त सहस्र पुनी रहे समीर अधार 144 बरस सहस दस त्याग उसो ठाड़े रहे एक पद दो विधि हरिहर तप देखी अपारा मुनु समीप आए बहुबारा मा गहु बर बहु भांति लुभाए परम धीर नहीं चलहि चलाए अस्थि मात्र होई रहे शरीरा तदपि मनागम नहीं नहीं पीरा प्रभु सर्वज्ञ दास निज जानी गति अनन्य तापस निपरानी मागु मागु बरु भय नभ बानी परम गभीर कृपा मृत सानी मृतक जियावन गिरा सुहाई श्रवण रंध्र होई उर जब आई हृष्ट पुष्ट तन भय सुहाए मानहु अबहि भवन ते आए श्रवण सुधा सम बचन सुनी पुलक पखुल्लित गात बोले मनु कर दंडवत प्रेमन हृदय समात 145 सुनु सेवक सुर तरु सुर धेनु विधि हरिहर बंदित पद रेनु सेवत सुलभ सकल सुखदायक प्रणत पालत चराचर नायक जो अनाथ हित हम पर नेहु तो प्रसन्न होई यह बर देहु जो स्वरूप बस शिव मन माही जेहि कारण मुनि जतन कराही जो भुसुंदि मन मानस हंसा सगुन अगुन जहि निगम प्रशंसा देखहि हम स्वरूप भरि लोचन कृपा करहु प्रणतारति मोचन दंपति बचन परम प्रिय लागे मृदुल विनीत प्रेम रस पागे भगत बचल प्रभु कृपा निधाना विश्ववास प्रगटे भगवाना नील सरोरुह नील मनी नील नीर धर श्याम लाजहि तन शोभा निरखी कोटि कोटि सतकाम 146 शरद मयंक बदन छवि सीवा चारु कपोल चिबुक दर गीवा अधर अरुण रद सुंदर नासा विधु कर निकर बिनिंदक हासा नव अम्बुज अम्बक छबिनी की चितवन ललित भावती जी की भ्रकुटि मनोज चाप छबिहारी तिलक ललाट पटल दुतिकारी कुंडल मकर मुकुट सिर भ्राजा कुटिल केश जनु मधुप समाजा उर श्री वत्स रुचिर बन माला पदिक हार भूषण मणि जाला के हरि कंधर चारु जनेऊ बाहु विभूषण सुंदर तेऊ करिकर सरिस सुभग भुज दंडा कठिन संग कर सर को दंडा तड़ित विनिंदक पीत पट उदर रेख बर तीन नाभि मनोहर लेति जनु जमुन भमर छवि चीन। 147 पद राजीव बरन नहीं जाही मुनि मन मधुप बसहि जन माही बाम भाग सोभति अनुकूला आदि शक्ति छवि निधि जग मूला जासु अंश उपजहि गुण खानी अगणित लक्ष्य उमा ब्रह्मानी भिगुटि विलास जासु जग होई राम बाम दिशि सीता सोई छवि समुद्र हरि रूप बिलोकी एकटक रहे नयन पटरो की चितवहि सादर रूप अनुपा तृप्ति न मानहि मनुसत रूपा हरस विवस तन दशा भुलानी परे दंड इव गहि पद पानी सिर पर से प्रभु निज कर कंजा तुरत उठाए करुणा कुंजा बोले कृपा निधान पुनी अति प्रसन्न मोहि जानी मागहु बर जोई भाव मने महादानी अनुमान। 148 सोनी प्रभु बचन जोरी जुग पानी धरि धीरज बोली मृदु बानी नाथ देखी पद कमल तुम्हारे अब पूरे सब काम हमारे एक लालसा बड़ी मन माही सुगम अगम कही जाति सुनाही तुम ही देत अति सुगम गोसाई अगम लाग मोहिनी जगिपनाई जथा दरिद्र विबुध तरुपाई बहु संपति मागत सकुचाई तासु प्रभाव जान नहीं सोई तथा हृदय मम संशय होई सो तुम जानहु अंतर जामी पूर्वहु मोर मनोरथ स्वामी सकुच बिहाई मागु निप मोही मोरे नहीं अदेय कछु तोही दानी सिरो मन कृपा निधि नाथ कहउं सति भाव चाहूं तुम्हें समान सुत प्रभु सन कवन दुराव। 149 देखी प्रीति सुनि बचन अमोले एवं अस्तु करुणा निधि बोले आप सरिस खोजौ कह जाई निपतव तनय होब मैं आई सतरूप ही बिलोकी कर जोरे देवी मागु बरु जो रुचि तोरे जो बरु नाथ चतुर निप मागा सोई कृपाल मोहि अति प्रिय लागा प्रभु परंतु सुटी होती ढिठाई जदपि भगत हित तुम ही सुहाई तुम ब्रह्मादि जनक जग स्वामी ब्रह्म सकल उर अंतर जामी अस समुझत मन संशय होई कहा जो प्रभु परवान पुनि सोई जे निज भगत नाथ तब अहही जो सुख पावही जो गति लहही सोई सुख सोई गति सोई भगति सोई निज चरण स्नेहु सोई विवेक सोई रहनि प्रभु हम ही कृपा करि देहु। 150 सोनि मृदु गूढ़ रुचि रबर रचना कृपा सिंधु बोले मृदु बचना जो कछु रुचि तुम्हारे मन माही मैं सो दीन सब संशय नाही मातु विवेक अलौकिक तोरे कब हुन मिटि अनुग्रह मोरे बंद चरण मनु कहे उबहोरी अवर एक बिनती प्रभु मोरी सुत विषय कतव पदरति होऊ मोहि बड़ मूढ़ कहे किन को मनि बिनु फनि जिमि जल बिनु मीना मम जीवन तिमि तुमहि अधीना अस बरु मागि चरण गहि रहेऊ एवं अस्तु करुणा निधि कहेऊ अब तुम मम अनुशासन मानी बसहु जाय सुरपति रजधानी तह करि भोग विशाल तात गए कछु काल पुनि कोई अहु अवध भुआल तब मैं होब तुम्हार सुत। 151 इच्छा मय नर बेस समारे ओई हूँ प्रगट निकेत तुम्हारे अंसन सहित देह धरिताता करि हूँ चरित भगत सुखदाता जे सुनि सादर नर बड़ भागी भव तरि हहि ममता मद त्यागी आदि शक्ति जहि जग उपजाया सो अवतरि मोरी यह माया पूर्व मैं अभिलाष तुम्हारा सत्य सत्य पन सत्य हमारा पुनि पुनि अस कहि कृपा निधाना अंतर धान भये भगवाना दंपति पुरधरि भगत की पाला तेहि आश्रम निवसे कछु काला समय पाय तनु तजी अनयासा जाय कीन्ह अमरावती बासा। यह इतिहास पुनीत अति उमहि कही विष के तु भरे बाद सुनो अपर पुनी राम जन्म कर हेतु। 152 सुनु मुनि कथा पुनीत पुरानी जो गिरिजा प्रति शंभु बखानी विश्व विदित एक कय कय देशु सत्य केतु तह बसई नरेशु। धर्म धुरंधर नीति निधाना तेज प्रताप सील बलवाना तेहि कै भये जुगल सुत बीरा सब गुण धाम महारन धीरा। राजधनी जो जेठ सुत आही नाम प्रताप भानु असताही अपर सुत हितारिमर्दन नामा भुज बल अतुल अचल संग्रामा। भाई ही परम समीति सकल दोष छल बरजित प्रीति जेठे सुत ही राज निपदीना हरिहित आप गवन बन कीना। जब प्रताप रवि भय उनिप फिरी दोहाई देश प्रजापाल अति वेद विधि कतहु नहीं अगलेश। 153 निपहित कारक सचिव सयाना नाम धर्म रुचि शुक्र समाना सचिव सयान बंधु बल बीरा आप प्रताप पुंजरन धीरा। सेन संग चतुरंग अपारा अमित सुभट सब समर जुझारा सेन बिलो की राव हरसाना अरुबाजे गह गहे निशाना। विजय हेतु कट कई बनाई सुदिन साधि निप चले उबजाई जह तह परी अनेक लड़ाई जीते सकल भूप बरियाई। सप्त दीप भुज बल बस कीन है लय लय दंड चाड़ी निप दीन है सकल अवनि मंडल तेहि काला एक प्रताप भानु महिपाला। सुबस विश्व करि बाहुबल निजपुर कीन प्रदेश अर्थ धर्म काम आदि सुख सेवई समय नरेश। 154 भूप प्रताप भानु बल पाई काम धेनु भय भूमि सुहाई सब दुख बरजित प्रजा सुखारी धर्मशील सुंदर नर नारी। सचिव धर्म रुचि हरिपद प्रीति निपहित हेतु सिखव नित नीति गुरु सुर संत पितर महि देवा करई सदा नित सब कह सेवा। भूप धर्म जे वेद बखाने सकल करे सादर सुख माने दिन प्रति देई विविध विधि दाना सुनि शास्त्र बर वेद पुराना। नाना बापी कूप तड़ागा सुमन बाटिका सुंदर बागा विप्र भवन सुर भवन सुहाए सब तीरथन विचित्र बनाए। जह लगी कहे पुराण श्रुति एक एक सब जाग बार सहस्र सहस्र निप किए सहित अनुराग। 155